नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं लोकसभा सभापतीपदासाठी ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला. गेल्या लोकसभेतही ते सभापती होते. विरोधकांकडून काँग्रेस खासदार के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. 18व्या लोकसभा अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अनेक खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत, नारायण राणे, सुनील तटकरे, शाहू छत्रपती यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1975 देशात लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना आदरांजली वाहिली आहे. संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी जामीन देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे केजरीवाल यांची कोठडी कायम राहणार आहे. न्यायालयानं आपली बाजू नीट ऐकून घेतली नसल्याचा ईडीचा आरोप दिल्ली उच्च न्यायालयानं मान्य केला. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद यावेळी आरोपीच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत त्याची तत्काळ सुटका करण्याचे आणि आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातल्या पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली गावठाणं ग्रामविकास विभागानं तातडीनं ताब्यात घेऊन विकास कार्य सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. देशातल्या शेअर बाजारातल्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा 78,000 टप्पा ओलांडला. दिवस अखेर सेन्सेक्स 712 अंकांची वाढ नोंदवत 78,054 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं 78,165 अंकांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता. दिवस अखेर निफ्टी 183 अंकांची वाढ नोंदवत 23,721 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.